नमस्कार मित्रांनो, मोबाईल आणि करता मी योगेश आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हेतू आमदारांची कुबेरांच्या केला घेराव. विगत काही वर्षापासून विदर्भ राज्य हा समितींनी विदर्भ राज्याची मांग केलेली आहे आणि गेलेल्या इतिहासामध्ये सुद्धा विदर्भ राज्याचा इतिहास आहे आणि कैयो वर्ष पुराने ही मागणी आजपर्यंत जस की तस ठेवलेली आहे. परंतु नाही ह्या मागणीवर कोणाचं ध्यान नाही पडून आलं आणि नाही ह्या क्षेत्राचे विकाससाठी लोक संघर्ष करत आहे. आज आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळलेले आहेत. सर, मोबाईलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. सर,
खूप खूप धन्यवाद योगेश भाऊ आणि आपल्या श्रोत्यांचं पण खूप खूप स्वागत आहे.
सर, हे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ठेवलेली आहे, तर सर याला कसं पाहता, काय आपल्या श्रोत्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करता की विदर्भ राज्य का बनलं पाहिजे?
योगेश भाऊ, जगाच्या इतिहासामध्ये जर सर्वात जुनी कुठली मागणी असेल तर ते वेगळ्या विदर्भाची आहे. वेगळ्या विदर्भाचा हा इतिहास फार जुना आहे. जेव्हा महाराष्ट्र नव्हता बनला तेव्हा सुद्धा विदर्भ होता. एमपीला सेंट्रल प्रोव्हिन्सन्स मध्ये विदर्भ होता आणि याच्या मागणीसाठी वेगळा विदर्भ करण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांचं इथे योगदान राहिलेलं. बापूजी आणि त्यानंतर जामुनराव धोटे, उमेशबाबू चौबे असे एक मंडळी आहे आणि गेल्या 12 वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती, त्यामध्ये आमचे नेते आहे वामनराव चटप, अरुणभाऊ रामभाऊ नेवले जे आता नाही आहे आणि अरुणभाऊ केदार यांच्या नेतृत्वामध्ये आता युवा नेते मुकेश मासूरकर आहे, मी नरेश निमजे. ह्या विदर्भाचा मुद्दा घेऊन आम्ही फार गेल्या 12 वर्षापासून प्रयत्न करून राहिलो. कारण की आपला विदर्भ हा सदन आहे, इथे 27 ते 28 प्रकारची खनिज संपत्ती आहे, इथे कापूस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. विदर्भामध्ये सगळ्यात जास्त कोळसा आपल्याला आढळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत निर्मिती होते. सर्वात जास्त 7,200 मेगावॅटचं इथे विजेचं उत्पादन होते आणि आम्हाला विदर्भाच्या वापरासाठी फक्त 2200 मेगावॅटची आम्हाला गरज आहे आणि उर्वरित वीज हे पूर्ण साफसुथरी वीज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई पुण्याला जाते. तर हा एक प्रकारे अन्याय आहे. आमचं मत हे आहे की आम्हाला विकास नको, आम्हाला पृथक विदर्भ पाहिजे, वेगळा विदर्भ पाहिजे. म्हणजे वेगळा विदर्भ झाला की आम्ही विकास करून घेऊ, आम्ही ते वीज विकून तिथून पैसे आम्ही जमवू शकतो. आणि इथे इथला महत्वाचा म्हणजे इथे रोजगारच नाही, आपल्या विदर्भामध्ये रोजगारच नाही. कारण की इथे वीज महाग दिल्या जाते आणि हे जाणीवपूर्वक होत आहे, त्यामुळे विदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे इथला जो युवा आहे हा पलायन करत आहे. मी तुम्हाला सांगतो योगेश भाई, आपल्या देशाच्या इतिहासामध्ये कधी झालं नसेल. सगळीकडे लोकसंख्या वाढत आहे पण आपल्या विदर्भाची लोकसंख्या घटून राहिलेली आहे. पूर्वी विदर्भामध्ये 66 आमदार होते, आता त्याची संख्या 62 आली आहे. 11 खासदार होते, आता ते 10 आलेले आहेत. यामागचं कारण काय आहे? त्यामागचं कारण एकमेव हेच आहे की इथला युवा इथे रोजगार नसल्यामुळे पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद इकडे ते पलायन करून राहिले आणि त्यामुळे हे वातावरण तयार झालेलं आहे. मुलगा तिकडे राहतो, त्याचे आई वडील वृद्ध इकडे राहते, त्यामुळे आपल्या विदर्भामध्ये सुद्धा क्षमाची सुद्धा संख्या वाढलेली आहे. कारण की मुलाचं आणि आई वडिलाचं काही कनेक्शनच तिथे आहे नाही दूर दूरपर्यंत. एखाद्या मुलाचे पॅरेंट्सला काही धोका झाला तर तो इथे पोहोचू शकत नाही अशी इथली दननीय अवस्था झालेली आहे. आणि प्रामुख्याने जे विदर्भाची अवस्था झालेली आहे त्याला हे प्रमुख पक्ष काँग्रेस असो, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, हे पूर्णपणे दोषी आहे. कारण की यांनी काँग्रेसनी सर्वात जास्त आम्हाला ठगवलेलं आहे. बरेच यांचे ठराव घेतले पण एवढे जेव्हीपी कमिटी बनवली, जेव्हीपी कमिटीमध्ये त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या, तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मी म्हणजे वल्लभभाई पटेल, हे 3 मोठी मोठी मंडळी होती. तरी सुद्धा त्या कमिटीने त्यांनी कमिटीने सांगितलं होतं की विदर्भ हा सक्षम आहे, व्हायबल आहे आणि विदर्भ स्वतःच्या बळावर आपली प्रगती करू शकतो. तेव्हा सुद्धा काँग्रेसने आम्हाला ठगवण्याचं काम केलेलं आहे आणि बीजेपीने तर एक मोठा विश्वासघात विदर्भाच्या जनतेशी केलेला आहे. 1997 मध्ये भुवनेश्वरला यांच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ वेगळ्या विदर्भाचा ठराव पास केला होता. तर वेगळ्या विदर्भाचा ठराव पास केला त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान बनले. तेव्हा त्यांनी 3 नवीन राज्य केले, उत्तर प्रदेश म्हणून उत्तरांचलला वेगळं केलं, मध्य प्रदेश म्हणून छत्तीसगडला वेगळं केलं आणि बिहार मधून झारखंडला वेगळं केलं. पण तेव्हा त्यांनी विदर्भ दिला नाही. तेव्हा ते विदर्भ देऊ शकले असते पण न देण्यामागे महत्वाचं कारण होतं की शिवसेनेचा तिथं विदर्भाला विरोध होता आणि तेव्हा शिवसेनेचे 18 खासदार होते आणि युतीचे सरकार होती अटल बिहारी वाजपेयींची आणि तेव्हा विदर्भ दिला असता तर त्यांची पंतप्रधानांची खुर्ची गेली असती, सरकार पडली असती. त्यांना अटल बिहारी वाजपेयींना तेव्हा खुर्ची प्यारी होती म्हणून विदर्भाच्या 2.5 कोटी जनतेवर त्यांनी अन्याय केला. त्यानंतर जे बीजेपीचे नेते आहेत, नितीन गडकरी असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, यांनी सुद्धा विदर्भासाठी बरेच आंदोलन केलेले आहे. यांची सुद्धा विदर्भाची मागणी होती. नितीन गडकरीने तर 2014 निवडणुकीपूर्वी आम्हाला लिखित दिलेलं आहे लेटर हॅडवर की आमची सरकार येऊ द्या 2014 तर पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये आम्ही वेगळ्या विदर्भाचा ठराव पास करून घेऊ आणि विदर्भ वेगळा करू. त्यानंतर दुसरे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी तर एक भीष्म प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आज त्यांचं लग्न केव्हा कितीतरी वर्षापूर्वी झालं आणि त्यांची एक मुलगी हे तरुण झालेली आहे. तर एवढा विश्वासघात हा नेत्यांनी, मोठ्या मोठ्या नेत्यांनी विदर्भासोबत केल्यामुळे अजूनपर्यंत आम्हाला विदर्भ आमच्या हाती लागलेला नाही. हे फार दुर्दैवाची बाब. योगेश भाई
सर, हे वर्ष पुराने जे आंदोलन आहे आतापर्यंत होत आहे, तर सरकार याच्यावर ध्यान केंद्रित करण्यासाठी काहून असे लापरवाई वापरून राहिली आहे की लोक ह्या आंदोलनमुळे या अशा कोणत्याही देशातल्या आंदोलनमुळे परिणाम सामोर घेत नाही, का कारण वाटते सर?
त्यामागचं कारण हेच आहे की विदर्भाच्या नेत्यांनी विदर्भासोबत गद्दारी केली, धोका केला, हे त्यामागचं एक कारण आहे. हे आम्ही कालच, आजची 14 आहे तर 13 आम्ही एक आंदोलन केलं. इथले जे मध्य नागपूरचे विधायक आहे विकास कुंभारे यांना आम्ही जाब विचारला की तुम्ही विदर्भाचे आहात, विदर्भाच्या जनतेची मतं घेऊन तुम्ही सत्तेमध्ये गेले आणि वेगळ्या विदर्भाची मागणी जायज असून सुद्धा तुम्ही तिथे बोलत का नाही? तर ते म्हणाले आमचा प्रश्न नाही, हा केंद्राचा प्रश्न आहे. आमचं म्हणणं बरोबर आहे की घटनेच्या आर्टिकल 3 प्रमाणे छोटे राज्य करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे, पण तुम्ही हा विदर्भाचे नागरिक आहात आणि तुम्ही विदर्भासाठी आंदोलन केलेले आहे. तुम्ही म्हणाले की आमचे वडील सुद्धा विदर्भवादी होते, तर तुम्ही आवाज का नाही उचलत? तर हा एक मोठा त्यामागचं मोठं कारण आहे की इथले जे नेते मंडळी आहे ते काँग्रेस असो बीजेपी असो, राष्ट्रवादी काँग्रेस ही विदर्भ द्रोहीच आहे कारण की तो तिकडला पक्ष आहे. शिवसेना सुद्धा, त्यांना सुद्धा विदर्भ द्यायचा नाही आहे कारण की विदर्भाचं शोषण करून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचं त्यांना पोषण करायचं आहे, हे त्यामागचं एकमेव कारण आहे. म्हणून त्यांना विदर्भ द्यायचा नाही. आणि त्यामागे मी योगेश भाई तुम्हाला सांगतो की पूर्णपणे हे सरकार त्याला दोषी आहे. म्हणून आमच्या नेत्यांनी आम्हाला म्हटलं आहे, वामनराव छटर, अरुणभाऊ केदार, मुकेश मासूरकर, प्रभाकरराव कोंडबुटनवार, तर आता ही आर पारची लढाई आहे आणि आम्हाला 31 डिसेंबर 2023 कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला विदर्भ घ्यायचा आहे, हे आमचं लक्ष आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही घेऊ. आणि जर 31 डिसेंबर 2023 पर्यंत आम्हाला विदर्भ मिळाला नाही तर आम्ही जेलमध्ये जाऊ, तिथे सडू, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला राहायचं नाही आणि आम्हाला हा अन्याय, गेल्या अनेक वर्षापासूनचा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही, हे आमचं जमाचं स्पष्ट मत आहे.
सर, का पाहता की खासदार विदर्भाचे आणि आमदार पण विदर्भाचे आणि इथे जनतेचे मतामुळे ते आपलं प्रतिनिधित्व करून राहिले. पर असे जे प्रश्न काही समोर येतात तर हे जनतेसमोर आणि जनता याच्यावर का सोचते सर, का आपलं फीडबॅक देण्याचा?
जनता जनतेला तर विदर्भ पाहिजे आहे ना, जनतेला विदर्भ पाहिजेच आहे. मागे एक आम्ही जनमत घेतलं होतं तर त्यामध्ये जवळपास 95% लोकांनी विदर्भाच्या माझ बाजूने मतदान केलं होतं. तर हे तर सत्य घटना सत्य आहे, पण त्याला रोजी रोटी याच्यामध्ये एवढं उलझून ठेवलेलं आहे की जनता रस्त्यावर यायला, कारण की त्यांच्यासोबत धोके केले आहे ह्या प्रस्थापित नेत्यांनी, त्यांच्यासोबत धोके झाले जनतेसोबत, म्हणून त्यांचा विश्वास नाही. पण आता गेल्या 12 वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती आमचे 3 वेळेचे आमदार वामनराव चटक यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन सुरू आहे, तर म्हणून आता एक विदर्भाच्या जनतेला आस लागलेली आहे की नाही, हे विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने आंदोलन करून झाले. आमच्या आतापर्यंत सर तुम्हाला मी सांगतो 300 वर छोटे मोठे आंदोलन झालेले आहे, 20-30-25-25 हजाराचे आम्ही आंदोलन केलेले आहे, आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 50 हजार लोकांचा एक मोठा मोर्चा हिवाळी अधिवेशनामध्ये तिथे घेऊन जाण्याचं आमचं मानस आहे.
सर 13 तारखेला जे सर आमदार कुंभारे साहेबांच्या तुम्ही घेराव केला, तर मुख्य प्रकारे कोणती कोणती माग ठेवलेली होती त्याच्यासमोर?
नाही, आमची मागणी हे आहे की तुम्ही विदर्भवादी आहे, तुम्ही म्हणून राहिले की माझे वडील सुद्धा विदर्भवादी होते, तर तुम्ही तिथे विषय ठेवा. तुम्ही हे बघा, आमचा क्रम हे जे आहे पूर्ण 62 आमदार विदर्भाचे यांना आम्ही जवाब मागणार आहोत. याच्या पूर्वी विकास कुंभारेच्या पूर्वी आम्ही इथले पूर्व नागपूरचे विधायक कृष्णा खोपडे यांच्या कार्यालयात सुद्धा गेलो होतो, पण ते तिथे होतेच नाही, ते पळून गेले. पण विकास कुंभारे जी आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की नाही, मी विदर्भाचा आहे आणि मी विदर्भाच्या बाजूने आहे आणि मी तुमच्यासोबत आहे, हे त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन मिळालं आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते आमच्या सोबत राहील. तसंच आम्ही बाकी सुद्धा आता 60 आमचे आमदार राहिलेले, त्यांना सुद्धा आम्ही जाब विचारणार आहोत की तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करा, तुम्ही सांगा की तुम्ही विदर्भाच्या बाजूने आहात की नाही आहात. हे सर्व आम्ही आता येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहोत, की कारण की आमच्याजवळ आता 2 ते 2.5 महिनेच राहिले आहे आणि त्या वेळीमध्ये आम्हाला पूर्ण विदर्भ घ्यायचा आहे.
नरेश सर, मला आखरी प्रश्न आहे की केंद्रीय सत्ता आणि राज्याची सत्ता ह्या सत्तेले ह्या आंदोलन रूपाने ह्या समितींनी अंतिम वेळा काय संदेश देण्याचा प्रयत्न करतात सर?
आमचा संदेश आहे की आता आरपारची लढाई, आम्ही दिल्लीला 3-4 वेळा गेलो, तिथे सुद्धा आम्ही तिथे ठिय्या लावून बसलो, नागपूरला आमचे अनेक आंदोलन झाले, आता कौंडण्यपूरला आम्ही आंदोलन केलं, महिला मेळावा घेतला, असे आमचे सातत्याने आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमचे 7 ते 8 महिला मेळावे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होऊन राहिलेले आहे, त्यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, अशा ठिकाणी आमचे आंदोलन होणार आहे, महिला मेळावे होणार आहे. तर हे एक तयारी आहे, कारण की आता 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला विदर्भ हासिल करायचा आहे. ही आर पारची लढाई आहे, करो या मरोची हे लढाई आहे. तर आम्ही स्पष्ट सांगितलं सरकारला की कुठलाही नेता आमच्यासोबत नाही राहिला तरी आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही जेलमध्ये जाऊ, सडू, लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज मिळून घेऊ, याप्रमाणे आम्ही आता हे आंदोलनाला गती देणार आहोत आणि तीव्र आंदोलन करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 डिसेंबर 2023 ही आमची डेडलाईन आहे आणि त्याआधी आम्हाला विदर्भ मिळवायचा आहे.
जी सर, हे होते नरेश नेमदे सर, ज्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणीबद्दल आपली प्रतिक्रिया मोबाईल वाणीसोबत सोपवली. सर मोबाईल आणि समज दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
खूप खूप धन्यवाद योगेश.
मोबाईल आणि करता मी योगेश, धन्यवाद.